आकाशवाणी। दीपक वेलणकर राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। करविषयक कायदे आणि प्रक्रियांचं सुलभीकरण करून देशाची प्रगती आणि रोजगार निर्मितीला चालना देण्याची सरकारची भूमिका असल्याची अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांची लोकसभेत ग्वाही। राज्यसभेच्या 12 जागांच्या पोटनिवडणुकीसाठी 3 सप्टेंबरला मतदान। महाराष्ट्रातल्या 2 जागांचा समावेश। शेअर बाजारातली घसरण थांबली। सेन्सेक्समध्ये 875 तर निफ्टीमध्ये 305 अंकांची वाढ। तिसऱ्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात श्रीलंकेचं भारतापुढे विजयासाठी 249 धावांचं आव्हान। भारतीय फलंदाजांची हाराकिरी। आणि पॅरिस ऑलिम्पिकमध्ये वजन अधिक भरल्यानं भारताची पैलवान विनेश फोगाट अंतिम सामन्यासाठी अपात्र। भारताकडून निषेध। करासंबंधीचे कायदे आणि प्रक्रियांचं सुलभीकरण करून त्याद्वारे देशाची प्रगती आणि रोजगार निर्मितीला चालना देण्याचा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी सरकारचा दृष्टिकोन असल्याची ग्वाही अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आज दिली। अर्थविधेयक 2024 वरच्या चर्चेला त्यांनी लोकसभेत उत्तर दिलं। सरकारनं गेल्या दशकात कर प्रशासनामध्ये आमूलाग्र बदल केले आहेत। करांमध्ये भरमसाठ वाढ न करता यात सुलभीकरण आणलं आहे। यामुळे पारदर्शकता वाढली आहे असंही त्या म्हणाल्या। मध्यमवर्गावरचं करांचं ओझं वाढल्याचे दावे त्यांनी फेटाळून लावले। गेल्या 2 वर्षात मध्यमवर्गाला मोठा दिलासा देण्यात आल्याचं त्या म्हणाल्या। वायनाडमध्ये दरड कोसळून झालेली दुर्घटना राष्ट्रीय आपत्ती म्हणून घोषित करावी अशी मागणी लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आज केली। सभागृहात शून्य प्रहरादरम्यान त्यांनी हा मुद्दा उपस्थित केला आणि दुर्घटनाग्रस्तांना नुकसान भरपाई वाढवून देण्याचीही मागणी केली। अशा प्रकारच्या आपत्तीचा सामना करू शकेल अशा पायाभूत सुविधांसह वायनाडसाठी सर्वसमावेशक पुनर्वसन निधी जाहीर करावा असं राहुल गांधी म्हणाले। वायनाडमध्ये केंद्र आणि राज्यांची सरकारं, राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल, राज्य आपत्ती प्रतिसाद दल, लष्कर, नौदल, तटरक्षक दल, अग्निशमन दल यांनी केलेल्या कामांचं त्यांनी कौतुक केलं। राज्यसभेच्या 9 राज्यांमधल्या 12 जागांवर होणाऱ्या पोटनिवडणुकीसाठी निवडणूक आयोगानं आज अधिसूचना जारी केली आहे। महाराष्ट्रात खासदार उदयनराजे भोसले आणि पियुष गोयल लोकसभेवर निवडून गेल्यामुळे 2 जागांवर पोटनिवडणूक होणार आहे। या सर्व जागांसाठी या महिन्याच्या 14 तारखेला निवडणुकीसाठीची अधिसूचना जारी केली जाणार आहे। या महिन्याच्याच 22 तारखेला अर्जांची छाननी होईल। तसंच 26 आणि 27 तारखेपर्यंत अर्ज मागे घेतले जातील आणि 3 सप्टेंबरला मतदान होईल। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू 2 दिवसांच्या न्यूझीलंड दौऱ्यावर असून उद्या त्या राजधानी वेलिंग्टनला भेट देतील। होंगी परंपरा, माओरी स्वागत समारंभ आणि हाका सादरीकरण अशी न्यूझीलंडची समृद्ध परंपरा त्या अनुभवणार आहेत। राष्ट्रपती मुर्मू गव्हर्नर जनरल किरो, प्रधानमंत्री क्रिस्तोफर लक्सन आदी महत्वाच्या व्यक्तींना भेटणार आहेत आणि न्यूझीलंड इंटरनॅशनल एज्युकेशन परिषदेला संबोधित करणार आहेत। महाराष्ट्रात अल्पसंख्याकांच्या उन्नतीकरता टार्टी बार्टी महाज्योतीच्या धर्तीवर मार्टी अर्थात अल्पसंख्याक संशोधन आणि प्रशिक्षण संस्था स्थापन करण्याचा महत्वपूर्ण निर्णय आज राज्य सरकारच्या मंत्रिमंडळात घेण्यात आला। या संस्थेसाठी एकूण 11 पदं निर्माण केली जातील। तसंच 6 कोटी 25 लाख रुपये प्रशासनिक खर्चासाठीही मंत्रिमंडळानं मान्यता दिली आहे। शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर सिंचन करण्यासाठी महत्वाकांक्षी वैनगंगा नळगंगा नदी जोड प्रकल्पाला राज्य मंत्रिमंडळानं आज मान्यता दिली। यामुळे 4.25 लाख हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे। आदिवासी भागातल्या प्राथमिक शिक्षकांना शिक्षण पात्रता परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी 2 वर्षांची मुदतवाढ देण्याचाही निर्णय घेण्यात आला। अनुसूचित जाती जमातीच्या जात वैधता प्रमाणपत्र मिळवण्यात अडचणी दूर करण्यासाठी अधिनियमात सुधारणा करण्याचा निर्णय देखील राज्य सरकारनं घेतला आहे। विविध प्रकल्पांमुळे बेघर झालेल्या प्रकल्पबाधितांना घरं देण्यासाठी विविध नियमांमध्ये बदल करण्याचा महत्वपूर्ण निर्णय देखील यावेळी घेण्यात आला। महाविकास आघाडीमध्ये कोणताही पक्ष छोटा भाऊ मोठा भाऊ नाही. महाविकास आघाडी म्हणूनच विधानसभा निवडणुकीला सामोरे जाणार असून मुख्यमंत्रीपदाचा निर्णय निवडणुकीनंतर होईल असं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आज सांगितलं. विधानसभा निवडणुकीसंदर्भात काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांची बैठक आज मुंबईत गांधी भवनात झाली त्यानंतर पटोले बातमीदारांशी बोलत होते. आजच्या बैठकीत जागा वाटपावर प्राथमिक चर्चा झाली तसंच राज्यातल्या विविध मुद्द्यांवर चर्चा झाल्याचं त्यांनी सांगितलं. जागा वाटपाचा निर्णय गुणवत्तेनुसारच होणार आहे असं ते म्हणाले. विधानसभा निवडणुकीच्या जाहीरनाम्याची जबाबदारी पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे दिली आहे. ते समाजातल्या विविध घटकांशी चर्चा करून सर्वसमावेशक जाहीरनामा तयार करतील असं त्यांनी सांगितलं. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. शेअर बाजारात गेल्या तीन दिवसांच्या पडझडीनंतर आज वाढ पाहायला मिळाली. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स आज दिवसअखेर 875 अंकांची वाढ नोंदवत 79,468 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही 305 अंकांची वाढ नोंदवत 24,298 अंकांवर बंद झाला. या वाढीचा तेल वायू धातू आणि ऊर्जा क्षेत्रातल्या कंपन्यांना मोठा फायदा झाला. श्रीलंकेत कोलंबो इथं सुरू असलेल्या तिसऱ्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात श्रीलंकेनं भारतापुढे विजयासाठी 249 धावांचं आव्हान ठेवलं आहे. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना श्रीलंकेनं निर्धारित 50 षटकात 7 गडी गमावून 248 धावा केल्या. अविष्का फर्नांडोचं शतक थोडक्यात हुकलं त्यानं 96 धावा केल्या. कुशल मेंडिस 59 तर पथुम निशंकानं 45 धावांचं योगदान दिलं. भारतातर्फे रियान परांगनं 3 गडी बाद केले. विजयी लक्ष्याचा पाठलाग करताना भारताची फलंदाजी ढेपाळली असून शेवटची बातमी हाती आली तेव्हा भारताच्या 24 षटकात 8 बाद 136 धावा झाल्या होत्या. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताला मोठा धक्का बसला आहे. भारताची पैलवान विनेश फोगाट हिला ऑलिम्पिकमधून अपात्र ठरवण्यात आलं आहे. अंतिम फेरीच्या आधी तिचं वजन काही ग्रॅमनं अधिक भरल्यानं तिच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे. त्यामुळे विनेशला अंतिम फेरीचा सामना खेळता येणार नाही आणि तिला पदकही दिलं जाणार नाही. विनेश फोगाटला अपात्र ठरवण्याच्या निर्णयाचा निषेध संयुक्त जागतिक ऑलिम्पिक संघटनेकडे नोंदवल्याची माहिती क्रीडामंत्री डॉ मनसुख मांडवीय यांनी आज लोकसभेत दिली. केंद्र सरकार महिला पैलवानांना सर्व प्रकारची मदत देत असून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी स्वतः या मुद्द्याबद्दल भारतीय ऑलिम्पिक संघटनेच्या अध्यक्ष पीटी उषा यांच्याशी चर्चा केली असल्याचं त्यांनी निवेदनात सांगितलं. या परिस्थितीत आपल्याकडे काय पर्याय आहेत याची चाचपणी करण्याची सूचना संघटनेला दिल्याचंही त्यांनी नमूद केलं. विनेश फोगाट हिला अपात्र ठरवल्याबद्दल भारतीय ऑलिम्पिक संघटनेच्या अध्यक्ष पीटी उषा यांनी दुःख व्यक्त केलं आहे. भारतीय कुस्ती महासंघानं जागतिक कुस्ती संघटनेला अपात्रतेच्या निर्णयावर पुनर्विचार करण्यासाठी दाद मागितली आहे. भारतीय ऑलिम्पिक संघटना या प्रकारचा पाठपुरावा करत असून विनेशला सर्व सहकार्य केलं जात असल्याचंही त्या म्हणाल्या. दरम्यान पॅरिस ऑलिम्पिकमधले भारताचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ दिनशॉ पार्डीवाला यांनी विनेश हिचं वजन 100 ग्रॅमनं जास्त भरल्याचं म्हटलं आहे. वजन कमी व्हावं यासाठी सर्व उपाययोजना केल्या होत्या असंही ते म्हणाले. विनेश फोगाटनं आतापर्यंत पॅरिस ऑलिम्पिकमध्ये केलेल्या कामगिरीचं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी कौतुक केलं आहे. देशाला तिचा अभिमान असल्याचं त्यांनी समाजमाध्यमावरच्या पोस्टमध्ये म्हटलंय. तिला अपात्र ठरवल्यामुळे संपूर्ण देश निराश आहे पण तरीही सर्व देशवासियांसाठी ती चॅम्पियन असल्याचं मुर्मू यांनी नमूद केलं. विनेश फोगाटला अपात्र ठरवण्याच्या निर्णयाबद्दल गृहमंत्री अमित शाह यांनीही निराशा व्यक्त केली. यामुळे कोट्यवधी भारतीयांना धक्का बसल्याचं त्यांनी समाजमाध्यमावरच्या पोस्टमध्ये नमूद केलं आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. करविषयक कायदे आणि प्रक्रियांचं सुलभीकरण करून देशाची प्रगती आणि रोजगार निर्मितीला चालना देण्याची सरकारची भूमिका असल्याची अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांची लोकसभेत ग्वाही. राज्यसभेच्या 12 जागांच्या पोटनिवडणुकीसाठी 3 सप्टेंबरला मतदान. महाराष्ट्रातल्या 2 जागांचा समावेश. शेअर बाजारातली घसरण थांबली. सेन्सेक्समध्ये 875 तर निफ्टीमध्ये 305 अंकांची वाढ. तिसऱ्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात श्रीलंकेचं भारतापुढे विजयासाठी 249 धावांचं आव्हान. भारतीय फलंदाजांची हाराकिरी. आणि पॅरिस ऑलिम्पिकमध्ये वजन अधिक भरल्यानं भारताची पैलवान विनेश फोगाट अंतिम सामन्यासाठी अपात्र. भारताकडून निषेध. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.